केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः अनुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गारहस्थे किल एकनाथ सदृश वृत्तौ तुकारामवत् योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् हरि हरि। आज या महिन्याचा पहिला शनिवार आहे, आपला अनुषंगिक साधनेचा वार आहे, अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे। आज आपण नामाची साधना करणार आहोत। आपण कशा रीतीने साधना करणार आहोत ते प्रथम मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्या प्रकारे एक योग्य कल्पना सगळ्यांना येईल। सुरुवातीला 5 मिनिटांपर्यंत साधारणपणे आपण आपल्या श्वासावर लक्ष ठेवून मनरहित राहण्याचा अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये श्वास घेताना विचाररहित, श्वास सोडताना विचाररहित, आपल्याला एवढंच सांभाळायचंय की श्वास सोडल्यानंतर घेईपर्यंत आपण विचाररहित राहू, बस। घेतल्यानंतर सोडेपर्यंत विचाररहित राहू, फार दीर्घ काळाचा विचार नाहीये। अशा या छोट्या छोट्या काळात आपण विचाररहित राहत एकूण काळ विचाररहित राहणार आहोत। अशा प्रकारे साधारण 5-1 मिनिटं आपण श्वासावर लक्ष देणार आहोत आणि या अमन स्थिती मध्ये काही काळ आपण थांबल्यानंतर आपण नाम घ्यायला सुरुवात करणार आहोत। आपण ओम राम कृष्ण हरी हे नाम घेणार आहोत। साधारण 5 मिनिटं नाम घेतल्यानंतर आपण कंठापाशी किंवा विशुद्ध चक्रापाशी लक्ष ठेवून तेच नाम घेणार आहोत। मग क्रमाने आपल्या हृदय कमल चक्रापाशी, नंतर मणिपूर चक्रापाशी म्हणजे नाभीपाशी, जिथं स्वराचं उगमस्थान सांगितलेलं आहे तिथं लक्ष देऊन नाम घेणार आहोत। यानंतर केवळ मी नाम सांगेन आणि आपण नाम ऐकाल, आपण प्रत्यक्ष नाम घेणार नाही, असा थोडा वेळ आपण नाम घेणार आहोत। मी नाम सांगेन, आपण नाम फक्त ऐकाल आणि मग नंतर त्याच भावामध्ये आपण शांत बसून राहणार आहोत। अशा प्रकारे आपण नामस्मरण करणार आहोत। वैखरीने नाम घ्यायला जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा आपण देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धीचा अधिष्ठानभूत चैतन्य मात्र जाणीव मात्र असे अस्तित्वगत जणू आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचा भाव धरणार आहोत आणि वैखरीने नामाला सुरुवात करणार आहोत आणि सर्व वेळ विशुद्ध चक्र हृदय हृदयाकडे लक्ष देऊ तेव्हा नाभीस्थानी लक्ष देऊ तेव्हा अधिष्ठानाला हाच भाव असेल की आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे आणि आपण आनंद स्वरूप आहोत शांत स्वरूप आहोत याच्या पायावर किंवा याच्या अधिष्ठानावरच आपलं हे सगळं नाम चालेल. अशा करता हे सगळं सांगितलं की मग नंतर बदलत जाणाऱ्या ज्या आपल्या गोष्टी असतील तर त्या पूर्वकल्पना असल्यामुळे तुम्हाला सोप्या जातील. आपण सुरुवातीला शांत डोळे मिटून बसू. आपलं आसन तपासून पहा कुठेही ताण नको खांदे मान चेहऱ्याचे स्नायू आपली कानशील भुवया गालाचे स्नायू अतिशय सैल जणू ओघळलेले इतके सैल कुठंच ताण नाही. तणावरहित चेहरा कुठला स्नायू आवरून धरलेला नाही ओढलेला नाही. डोक्याचा मागचा भाग मान हनुवटीचा भाग थोडासा विलग अर्थात दातांमध्येही अंतर असेल. श्वासाकडे लक्ष. आता खरा अभ्यास आपला सुरू झाला. नाकपुडीपाशी श्वास बाहेर जाताना समजून देत पूर्ण विचाररहित आणि श्वास बाहेर जाताना लक्ष श्वास आत येताना लक्ष. मुद्दामून दीर्घ श्वास घेऊ नका दीर्घ श्वास सोडू नका नैसर्गिक श्वास. तुम्हाला खूप थोडं जमवायचंय. श्वास सोडताना फक्त निर्विचार सोडल्यानंतर घेताना फक्त निर्विचार आणि असं कायम. एक प्रकारच्या प्रयोगशीलतेने पहा की तुम्ही एकही श्वास वाया जाऊ देत नाही. विचार उठला तर तो श्वास वाया गेला समजा. विचाररहित श्वास सोडा विचाररहित श्वास घ्या. नाकपुडीपाशी श्वासाकडे लक्ष. कुठल्याही परिस्थितीत विचारामध्ये सापडू नका, विचार उठू देऊ नका. या मन मनामध्ये संकल्प करा. हे अमन मनच संकल्प करायला योग्य की आपण देह मन बुद्धी नाही, आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप, परमात्मा आहोत. तीन वेळेला हे वाक्य निर्धारपूर्वक उच्चारा मनातल्या मनात. अमन मनात आपण देह मन बुद्धी नाही, आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप, परमात्माच आहोत. आपण देह मन बुद्धी नाही, आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप, परमात्माच आहोत. आता तुमची सगळी अमनावस्था ही परमात्मा भावाने भरून जाऊ देत. आता अधिष्ठानाला हा भाव असेल की आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप, परमात्माच आहोत. पण तसे शब्द नसतील, असा भाव असेल, त्यामुळे या भावाच्या अधिष्ठानावर तुम्ही नाम घ्याल, मी सांगितलेलं नाम ऐकाल. या भावाच्या अधिष्ठानावरच दोन नामांच्या मध्ये जे अंतर असेल ते अंतर देखील या भावामध्येच तुम्ही असाल. ओ राम कृष्ण हरी, प्रत्येक नामानंतर तुम्हाला अंतर्यामी परमात्म्याच्या शांतीचा, आनंदाचा स्पर्श होऊ देत, तो अनुभवा. आणि पुढचं नाम ओ राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कृष्ण हरी आपण परमात्मा या अधिष्ठानावर नाम चाललेला आहे. नाम घेऊन झालं की परमात्म्याच्या शांतीचा स्पर्श आपल्याला होतो आहे. राम कृष्ण हरी आता आपण कंठाकडे लक्ष देणार आहोत. एकदा आवंढा गिळून बघा. जिथं स्पर्श होतो त्या ठिकाणी नाम घेत असताना विशुद्ध चक्राकडे लक्ष ठेवून नाम घ्यायचं आहे. नाम ऐकत असताना दोन्ही कानांकडे लक्ष ठेवून नाम ऐकायचं आहे. नाम घेत असताना विशुद्ध चक्राकडे कंठाकडे लक्ष ठेवून नाम घ्यायचं आहे. ऐकताना आपलं लक्ष कानांपाशी हवं, दोन्ही कानांपाशी लक्ष, आणि तिथून आपण ध्वनी ऐकायचा आहे. नाम घेऊन झालं की परमात्म्याच्या शांतीचा आनंदाचा स्पर्श अनुभवायचा आहे. एकूण परमात्म्याच्या अधिष्ठानावरच नाम चाललेलं अनुभवायचं आहे. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. नाम घेताना कंठापाशी लक्ष, नाम ऐकताना कानापाशी लक्ष, घसा आणि कान याचा जवळचा संबंध आहे. नाम घेऊन झाल्यानंतर शांतीचा स्पर्श जीवाला व्हावा. पुढचं नाम ओ राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आपण देह मन बुद्धी नाही, आपण आनंद स्वरूप शांत स्वरूप परमात्मा आहोत अशा अधिष्ठानभूत भावावर आपलं नामस्मरण चाललेलं आहे. विशुद्ध चक्रापासून कंठापासून आता आपण हृदयाकडे लक्ष देऊ. हृदयाच्या ठिकाणी हा भाव आहे. मन मनामध्ये हा भाव आहे हृदयाच्या ठिकाणी. नाम ऐकताना हृदयातून ऐका. थोड्या प्रयत्नांनी ऐकायला जमेल. नाम घेताना हृदयातून नाम घ्या. थोड्या प्रयत्नांनी तुम्हाला ते सहज जमेल. थोडा वेळ थांबू तेव्हा परमात्म्याचा स्पर्श अनुभवा. ओ राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी आपण परमात्म स्वरूप या मूळ भावनेवर या अधिष्ठानावर नाम हृदयातून ऐका, हृदयातून घ्या. नाम घेतल्यानंतर काही क्षण परमात्म्याशी तदाकारता अनुभवा शांत रूपाने. हृदयाकडेच लक्ष. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.
कृष्ण हरी परमात्म्याचं शांत स्वरूप आनंद स्वरूप स्पर्श आता नाभीस्थानी लक्ष द्यायचं आहे. नाम ऐकताना खोल नाभीस्थानातून ऐकत आहोत असा भाव धरा. हळूहळू जमेल, निश्चितपणे जमेल. नाम घेताना देखील खोल नाभीस्थानातून नाम घेतो आहोत असा भाव धरा, जमेल. परमात्म्याच्या अधिष्ठानावर नाम चाललेलं आहे, परावाणीतून नाम चाललेलं आहे, स्वराचं उगमस्थान ज्या ठिकाणी आहे तिथून नाम चाललेलं आहे. तिथच ऐका, तिथूनच घ्या. परमात्म्याचा स्पर्श अनुभवा, परमात्म्याच्या अधिष्ठानावरच हे सर्व चालू दे. नाभीस्थानी लक्ष. ओ राम कृष्ण हरी सर्वाच्या तुलनेत नाभीस्थानी ऐकणं लक्षपूर्वक ऐकायला लागेल. खूप लक्ष द्या. घेतानाही लक्षपूर्वक घ्यायला लागेल. खूप लक्ष द्या. ओ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरि कृष्ण हरि परेच्याही पलीकडे जा, नाभीच्याही पलीकडे मूळ अस्तित्वाच्या ठिकाणी कि जिथून नामाचा वैखरीने उच्चार अशक्य आहे, जे ठिकाण अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, ज्या ठिकाणाला खूण नाही, त्या ठिकाणी तुम्ही परमात्म्याशी एकरूपच होऊन जाता. तिथून नाम केवळ ऐका, त्या भावामध्येच राहा. नामाचं श्रवण तुम्हाला त्या भावात खोल खोल घेऊन जायला मदत करेल. राम कृष्ण हरि या ठिकाणी नामाचा उच्चार करू नका असं मी तुम्हाला सांगितलंय. नीट ऐका मी काय म्हणतोय ते. नाभिस्थानाच्या पलीकडं अव्यक्तामध्ये जा. कि जिथून तुम्हाला नामाचा उच्चार करणं अशक्य होईल, ज्या ठिकाणी फक्त तुम्हाला त्या भावात राहता येईल, त्या भावाला सोडू नका. राम कृष्ण हरि अव्यक्त अचिंत्य अस्पर्श अविनाशी चैतन्य मात्र शांत स्वरूप परमात्म्याशी तदाकार व्हा। हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप ज्ञान स्वरूप चैतन्य मात्र आनंद प्रेम शांति स्वरूप। कृष्ण हरि हरी 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 स्वामी जी राम राम हरी हरी परमात्म्याच्या एक रूपतेचा शांती समाधानाचा स्पर्श तसाच ठेवून आपण हळूहळू सावध व्हायचं आहे. आपल्याला देहभान येईल, परिसराबद्दल देखील भान निर्माण होईल. आत्मभान राखून आपल्याला हे सगळं करायचं आहे. हरी हरी आपल्या सद्गुरूंना मनोमन नमस्कार करू. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या गालाला डोळ्याला स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी बोला पुंडलीक वरदे हर श्री ज्ञान देव.